कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी ज्योती सुभाष. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
शाळा कुठली होती आणि शाळेमध्ये तर खूप अविस्मरणीय आठवणी असतात आणि शाळेत पण खूप दंगा मस्ती. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला आगाऊ मुलगी म्हणलं जायचं.
शाळेमध्ये मात्र मी फारसा आगाऊपणा तसा केला नाही असं वाटतं मला. एक तर मी 6वी पर्यंत रहमतपूरच्या शाळेमध्ये होते. 7वी पासून मी सातारच्या कन्या शाळेमध्ये आले, जी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची शाळा आहे. मुख्य म्हणजे असं होतं की आम्ही छोट्या गावातनं आलो आहे, हा एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता असं नाही पण एक कॉम्प्लेक्स होता. तर त्यामुळे सुरुवातीला मी तिथे अशी जरा दबून असायचे, पण गेल्या गेल्या लगेच आम्ही नृत्यामध्ये वगैरे माझी बहीण आणि मी आम्ही दोघी भाग घ्यायला लागलो आणि मग आम्ही नृत्याचे सगळ्या स्पर्धा गाजवू लागलो शाळेमध्ये. प्रत्येक वेळेला ती शाळेची ढाल वगैरे मिळवून आणणं वगैरे. आणि मग हळूहळू असंही लक्षात आलं की माझा आवाज चांगला आहे, म्हणून आईने मला सातारला गाणं शिकायला पण पाठवलं. पण मी अशी ना स्थिर लागतं ना, ज्याला स्थिरता आणि एक दृढता लागते ती लहानपणी माझ्यामध्ये अजिबात नव्हती. असं उठवळपणा मी फार करायची, क्लास बुडवायची. म्हणजे मला गायला खूप आवडायचं. मगाशी जो तू प्रश्न विचारलास की घरामध्ये कुठली पहिली गोष्ट आली आणि तुम्हाला वाटलं अरे इच्छा आहे काय, तर घरामध्ये आमच्या रेडिओ आला आणि त्या काळातलं संगीत म्हणजे यू कॅन जस्ट इमॅजिन. म्हणजे अजूनही ते असं सुवर्ण काळासारखं अजूनही लोक ऐकतात. म्हणजे मला तर असं वाटतं स्वतःला अजूनही की इंडियन फिल्म म्युझिक आणि इंडियन क्लासिकल म्युझिक ही जगाला मिळालेली भारताकडून फार मोठी देणगी आहे असं माझं मत आहे आणि ते कधी बदलेल असं वाटत नाही.
कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही हट्ट केला होता? कारण असं असायचं ना की एखादी नवीन पेन्सिल आली किंवा एखादं आपल्याला अट्रॅक्शन असतं ना की तो कंपास यायचा, मग त्यात ते कर्कटक आणि ते असतं की मला मात्र ते हवंच म्हणून बाबांकडे हट्ट धरायचा. तर मला सांगा तशा कुठल्या गोष्टींचं अट्रॅक्शन तुम्हाला शाळेत असायचं?
मला कपड्यांचं खूप असायचं, कारण मला असं वाटायचं की आम्ही खेड्यातले आहोत हा एक कॉम्प्लेक्स त्या काळात होता. आणि आम्ही राष्ट्रीय सेवा दल कलापथकाच्या कार्यक्रमात जाण्यासाठी जेव्हा पुण्याला किंवा मुंबईला जायचो तेव्हा त्या मुलींमध्ये आमच्यामध्ये काहीतरी फरक आहे असं आम्हाला जाणवायचं. मग त्या कसे कपडे घालतात, तसे कपडे हवेत, फ्रिल्सचे फ्रॉक्स आणि असं तसं. एखाद दुसरा फ्रॉक आला तरी इतकं मस्त वाटायचं की काय तरी आपण एकदम म्हणजे राणीच झालो कुणी तरी असं.
आणि तो ड्रेस मग प्रत्येक सोहळ्याला बाहेर असायचा.
अगदी अगदी,
ती मजाच वेगळी असायची.
अगदी अगदी. या निमित्ताने एक आठवण मला तुला सांगावीशी वाटते की कलापथकात पुढे मी निळूभाऊ बरोबर काम करू लागले. निळूभाऊ जेव्हा चित्रपटात येण्यापूर्वी कलापथकाचं काम करत होता आणि एका दिवाळीला तो रहमतपूरला आला होता आणि आम्ही त्याला मामा म्हणायचो, त्याला निळू मामा म्हणायचो. आणि दिवाळीची आईने त्याला पाठीला तेल लावून आंघोळ वगैरे केली होती वगैरे ते मला आठवते. आणि त्यावेळेला नायलॉनला जरीचं पट्टा असलेलं असं परकर पोलकं होतं, ते माझ्या मोठ्या बहिणीने घातलं होतं आणि ती एका पणतीच्या अगदी जवळ उभी होती आणि त्या परकरांनी पेट घेतला आणि निळूभाऊ होता, त्यांनी पटकन जाऊन ते विझवलं, त्यामुळे माझी बहीण त्या दिवशी वाचली. म्हणजे ही एक निळूभाऊची अगदीच वेगळी, घरातली आमची जीवाभावाची अशी एक वेगळी आठवण. बाकी निळूभाऊचा प्रभाव माझ्यावर खूपच आहे नट म्हणून, पण ती नंतरची गोष्ट.
असा एखादा दिवस असतो ज्यावेळेस आपलं नाव नोटीस बोर्डवर लागतं किंवा पेपरमध्ये येतं, ती एक अचीवमेंट जी शाळेत तुम्हाला मिळाली ती कुठली होती आणि तो दिवस कुठला होता?
ऍक्च्युली आमच्या शाळेमध्ये आम्ही दोघे नृत्यामध्ये सारखे असायचो. आम्ही त्या शाहू कला मंदिर नावाची साताऱ्यामध्ये एक आहे, त्याची फिरती ढाल असायची दरवेळेला एका शाळेला, ती दरवर्षी मिळायची. आम्ही जोपर्यंत होतो दोघी बहिणी शाळेत तोपर्यंत ती आमच्या शाळेला मिळत राहिली. आणि आमच्या शाळेत असा नियम होता की 11वीत कुठल्याही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा नाही, कारण 11वी मॅट्रिक होता आमच्या वेळेला. परंतु त्यावर्षी असं झालं की नाटक जे बसवायचे आमचे सर, त्यांचं बरेच दिवस माझ्याकडे लक्ष होतं. त्यांना का वाटत होतं असं मला माहित नाही की हिला नाटकात घ्यायचं.
म्हणजे तोपर्यंत तुम्ही
तोपर्यंत नाटकात काम केलेलं नव्हतं, तर सरांनी माझी स्पेशल केस केली आणि त्यांनी मला नाटकात घेतलं.
बर.
आणि त्यावर्षी पुन्हा ती ढाल माझ्या अभिनयासाठी पुन्हा आमच्या शाळेकडे आली. माझा स्वतंत्रपणे त्यावर्षी शाळेनी सत्कार केला, तर तो प्रसंग खूप मला लक्षात राहिलेला आहे. आणि आमच्या शाळेच्या काळामध्ये मुलींनी सलवार कमीज घालणं हे सुद्धा फार सातार सारख्या ठिकाणी हे होती. तर आमच्या एक बाई होत्या, त्या नऊवारी साडी वगैरे नेसायच्या त्या काळामधल्या आणि छान होत्या त्या बाई, पण कडक होत्या जरा. तर एक दिवशी मी सलवार कमीज घातला होता, पूर्वी त्या नेटेड ओढण्या असायच्या, हल्ली असं की त्या म्हणजे नायलॉन आणि नेटेड म्हणजे घेतली आहे ना घेतली
अशा.
तर त्या बाईंनी माझ्याकडे असं पूर्ण बघितलं, काय आता कराल आणि काय न कराल.
मला सांगा की तुमची सुभाष जी, तुम्ही म्हणाल की लहानपणापासूनचा मित्र, मग त्यांची भेट आणि मग ते पहिलं पहिलं प्रेम जाणवणं की हा काहीतरी स्पेशल आहे माझ्या आयुष्यात, हे कधी झालं?
ऍक्च्युली असं झालं की माझा मोठा भाऊ औरंगाबादला शिकायला होता, आम्ही सातारला सगळे आल्यावर मग तो पण सातारच्या कॉलेजमध्ये शिकायला म्हणून आला. तर हा त्याचा कॉलेजमधला मित्र, आणि एक दिवशी आमचं बाग होती थोडी, त्या बागेमध्ये मी पाणी घालत होते आणि एक मुलगा आला तिकडून आणि त्यांनी असा इथेच रुमाल बांधला
गळ्याभोवती
आणि तो म्हणाला की दिलीप आहे का, म्हणजे माझ्या भावाचं नाव. तर म्हटलं नाहीये. बरं असं म्हणून तो लगेच निघून गेला. म्हणजे त्याची ती पहिली एंट्री माझ्या डोक्यात अजून अशी कायम खटकन बसलेली
आहे,
अगदी अगदी खटकन बसलेली आहे. आणि मग दिलीप दादा घरी आला आणि मी त्याला म्हटलं अरे एक मवाली दिसणारा मुलगा आला होता आणि तो येणार आहे परत तुला भेटायला वगैरे असं. तर त्यामुळे सुभाष मला आधीच भेटला होता ऑलरेडी. त्यांचं मराठा कुटुंब, आमचं ब्राह्मण कुटुंब असंही एक भाग होता त्याच्यामध्ये. आणि रक्षाबंधन होतं तर त्याच्या बहिणी माझ्या भावाला राख्या वगैरे बांधायच्या आणि तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. म्हणजे तू विचारतेस की हे कसं सुरू झालं वगैरे. तर म्हटलं मी आता काय करू, मला तर ह्याला राखी नाही बांधायची, मी आता काय करू. तर मी तिथे अशी बसले होते आणि त्यांच्या घरात त्यांच्या वडिलांची एक वेगळी खोली होती आणि ते वडील बाहेर गेले होते. तर त्या खोलीमध्ये गेले आणि कडी लावून घेतली आपण.
पण मग त्यांची आई तर स्ट्रिक्ट होती, मग तुम्ही खोलीतून बाहेर आल्यावर तुम्हाला चांगलीच बोलणी खावी लागली असणार.
मी असं दाखवलं की काही नाही, मी तिथे वाचत बसले होते त्यामुळे मी आत होते असं असं मी बाहेर आले. मग आणि त्या विषयावर कुणी एक अक्षरही काही बोललं नाही की तू का नाही राखी मानलीस किंवा तू काय झालं किंवा त्यांनी मला विचारलं नाही काही. त्यावेळेस तो कराडला इंजिनिअरिंगसाठी शिकत होता आणि मग मी त्याला पत्र लिहिलं की मी तुला राखी बांधणार नाही कधी कारण मला तसं काही तुझ्याबद्दल वाटत नाही वगैरे वगैरे.
उत्तर आले की नाही पत्राचं?
हो उत्तर आलं. त्यांनी म्हटलं की तू खूप लहान आहेस, तुला खूप शिकायचं आहे, तुला आणखीन तू खूप हुशार आहेस तर तू आत्ता अभ्यासाकडे लक्ष दे, लाईक अ सिनियर फ्रेंड त्यांनी असं मला म्हटलं. आणि मग त्यामुळे पुढे असं माझं की प्रत्येकच कुठलंही काही क्रायसिस आहे असं वाटलं की आधी त्यालाच सांगायचं असं ते आपोआप होऊन गेलं. पुन्हा मग खूप दिवस काही हा मुद्दा चालला नाही. मग माझं NSD झालं आणि मग NSD माझ्या घरातून मग खूप सारखे विचारायला लागले. बाय दॅट टाइम त्याला थोडे घरी काही काही पर्सनल प्रॉब्लेम झाले तर तो एकदम एका वेगळ्याच झोनमध्ये गेला आणि म्हटला मला लग्नच करायचं नाही आहे. आणि मग मी त्याला म्हटलं कसं करत नाहीच बघते.
तुम्ही ठरवलं होतं आणि तुम्ही तेच केलं, हट्टीपणा तिथेही कामी आला. बजाते रहो.